श्री शिवलीलामृत अध्याय आठवा। श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ति वेद वंद्य तु भोला चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध निधि प्रकट बीली तुझी आबळे विश्वव्यापका सूत सांग शौनकादिका भद्रायुसी शिव कवच देखा श्री गुरु ने शिक बिले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चरिचिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायु बाळतो एक शंक उत्तम देत ज्याचा नादे शत्रु होती मुरचित खड्ग धिदले अद्भूत त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रु ते दाविता नग्न जाती एक दाच भस्म होऊन द्वादश सहस्त्र इभ बळ गहन तत्काळ दिसले कृपेणे देणे शिवाचे अद्भूत म्हणे होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्वरायात श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊनी संतोष रूपे पाळी मे दीनी निष्काम दाने करूनी माझेल त्रिभुवनी कीर्ती घोष भाग्य लक्ष्मी असोत वसतनी भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी तान लक्ष्मी ये वोनी करकमळी राहु सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दौरदंडी वीर लक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी शत्रु लक्ष्मी खड्गाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी सदा असो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही तुझ पाशी ऐसे शिव योगी बोलो न तेथे चिपावला अंतरधान भद्रायु सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायुचा पिता निरुती दाशार्ह देशींचा नृपती वज्रबाहू महामती शत्रु त्यावरी पातले मगध देशाधिपती हे भरथ तेने देश नाग विला समस्त धनधान्य हरुणी नेत सर्व करित गोहरण स्त्रिया पुरुष धरुणी समस्त बळे नेवुनी बंदी घालीत मुख्य राज ग्राम वेष्टीत बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले दश दिन पर्यंत हा एकला शत्रु बहुत मग त्यासी धरुणी आजीत रथी बांधिती आकर्षुनी वज्रबाहूचे अमात्य धरुन तेही चालविले बांधोन सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरियेल्या ऐसे हरोणी समस्त घेऊनी चालिला हेमरथ वज्रबाहू सचिवांसहित मागे पुढे पहातसे पुत्रण बंधु अम्हास कोण कैवारी ह्या समयास आम्ही पहावी कवनाची आस सोडवील कोण दुःखार्णवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रुनीति पितयासी गुरुस्मरण करुणि मानसी अंगी कवच लेईले मृत्युंजय मंत्र वरम सर्वांगी चर्चिले भस्म शंग खड्ग घेवुनी उत्तम मातिलागि नमस्कारी म्हणे माते शत्रु बहुत ग्राम हरुणि पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सूत संहारी न समस्ताते माते तुझ्या सुकृते करुण कृतांत समरी करिन चूर्ण पृथ्वी जय राजे जितची धरुण आनीन तुझिया दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभावीन आज तेज पुंज शरत्काळीचा दुजराज सोज्वळ जैसा शोभत बदमाकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्वाचा माघ काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इभ आहे कोण ते कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनक जेचे कैवारी लहू कूश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वये किशोर जवळी देखो निशत्रुंजय भार सिंहनादे गर्जिन्नले म्हणती उभे राहारि तस्कर समस्त वज्रबाहु ऐसी दिव्य वस्त चोरोणी नेता त्वरित शिक्षाला विन तुम्हाते तस्करांची हेची शिक्षा जाण छेदविकर्ण नासिक कर चरण ये वढा अन्याय करुण कैसे वाचू न जाल तुम्ही। अवघे माघारे जव पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निज भक्त कैवारे। एक मृगांक एक मित्र एक वसिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगिंद्र तेवी दोघे भासती। असंख्यात सोडिती बाण जैसा धारा वर्षे घन वीर खीळिले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती। परतले शत्रुंजय भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेणे दिशा व्यापिल्या। तो जलज वाज विला अद्भूत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणिनाथ सावरीत कुंभिनी ते। दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रु पडिले मुरुचित रिते रथ धावती। त्यातील दिव्य रथ घेऊनी दोनी दोघे आरुडले तेच क्षणी चापी बाण लाबूनी सोडिती प्रलय विद्युद्वत। वज्रबाहुचे वीर बहुत संभारा समवेद गज रथ भद्रायुभोवते मिळत कैवारिया पुला मनबूनी। वाद्ये वाजवुनी आदळ भद्रायु भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी हा वेळ आला न कळे कोठोनी। पाठीरा कादे खोनी समरथ वीरांस बळ चढले अद्भूत हेमरथाची सेना बहुत संहारिली ते काळी। वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरुण म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जन किशोर वेशे पातले। एका गुरुनी शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखो नि स्नेह वाटतो। कोण आहेत न कळे सत्य मच वाटती परम आप्त हृदयी धरुणी यथार्थ द्यावे चुंबन आवणीने। मांडिले घोरांदर रण रक्तपूर चालिले जाण वज्रबाहु दूरून प्रधाना सहित पाहतसे। अनिवार भद्रायूचा मार शत्रु केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले। ऐसे देखोनी हे मरथ लोटला तेव्हा कृतांधवत दोघांची युद्ध अद्भूत चार घटिका जाहली। शत्रु धरधरा गापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवती नाथ मुसळ नांगर घेऊनी। शत्रूचा देघुनी उत्कर्ष बहुत भद्रायूने शिवयोगी दत्त घडग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मारदंडा समान। काळाग्नीची जिव्हा गराळ की बरळय विजांचा मेळ की काळ सरपाजी गरळ तेवी खड्ग झळक तसे। ते शस्त्र झळकता ते डाळ माग धदळ भस्म झाले सगळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत जाहला। की काळ शस्त्र घेता हाती देखतांची दळे संहरती मग पळू लागला पवन गती उरल्या दळा समभेत। प्रधाना सहित वज्रबाहुसी टाकून पळती शत्रु घेतले राण ते भद्रायूनि देखोन धरिला धावून हे मरथ। धरिला तो दृढ केशी ओढुनी पाडिला भूमीसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा। रथी बांधिला आकर्षोन मंत्री प्रधाना सहित जाण क्षूर मुख शर घेऊन पाच पाट काढिले। अर्धखांड अर्धमिशी भादरुण माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोश धन घेत हिरो न तेथवा। देश नागविला होता सकळ वस्तुमात्र आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ जेथी चतेथे स्थापिला। अमात्य समवेत पीता सोडवो निपायी ठेविला माथा वज्रबाहु होय बोलता त्याजकडे पाहुनी। नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी। जळता शत्रुदावाग्नीत वर्षलासी जलद अद्भूत मज वाटे तु कैलासनाथ बाळवेश आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरिली बाळगांची कौतुके की सहस्त्राक्षे येणे ऐके केले धावने वाट तसे जगल राज स्त्रिया धावून उतरिती मुखावरुनी लिंबलोन म्हणती बाळा तुझवरून जावू ओ वाळून सर्वही भद्रायु म्हणे नगरात चला शत्रु घेऊनी समस्त बंदी घालुनी रक्षा बहुत परमयत्ने करोनिया नगरात पिता नेऊनी बैजविला दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारिले एकसरा रथी भरुनी वाटिती शरकरा नगर जन धावती त्वरा वज्रबाहुची भेटावया वज्रबाहु म्हणे सदगद होऊनी जेने मज सोडविले धावून कैवार्याचे चरण धरा जावून ये वेळा भद्रायु म्हणे पितया लागून शत्रुस करा बहुत जतन तीन दिवसामी येईन परतोनी जाना तुम्हापासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलो नि दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेग करुण येऊनी वंदिले मातेचे चरण मग तीने करुणी लिंबलोन सुखावे पूर्ण पद्माकर असो ह्यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद सिमंतिनी सी भेटोन जन्मादारभ्य वर्तमान त्यांची सांगे भद्रायुचे पिता सोडबुनी पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्दिमाली निदे बुनिया ऐकता ऐसा मधुर शब्द सीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणारविंद पूजिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून धितली वैश्यनगराप्रती सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नासी चालिला पदमाकर वाद्ये अपार वाजती भद्रायु वैसला सुखासनी तैसी चमाता शिबिका यानी चित्रांगद सामुराये वोनी घेवोनी गेला मिरवीत वरबाहुनी जन तटस्त म्हणती कासया ह्या पुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्नाला गिपातला त्वरे वराकडे पाहे सादरे तब तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविन्नला भद्रायूने वर्षावरी धरिला आलिंगन देता वेळो वेळा कंठ दाटले उभयतांचे नयनी चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करिती येर येरा मग वज्रबाहु पुसे वरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पीता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती मग भद्रायुनी एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानु कोटी तै शिवयोगी याची होय भेटी तो साक्षात धुरजटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेट विलिये कांतीने ऊनी वज्रबाहु खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्याघोर बनी टाकिली नष्टे मजये बटा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागिल दुःख अद्भूत आठवुनी रडे सदगतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केली आम्हा मग सिमंतिनीने चित्रांगदा उभयतांची करुणी ऐक्यवाद वज्रबाहु बोले सदगत धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मजत्वा दाविला आनोन सरषप कनकाद्री होऊन श्रेष्ठ केला गुण सरिते त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यास कैसा पुत्र, हे राज्य तुझे चि समग्र सूता सहित त्वाधिदले। ऐसे बोलो नि त्वरित वज्रबाहु बाहेर येत, भद्रायुधावुनी सदगदित साष्टांगे नमित पितयाते। वज्रबाहु देत आलिंगन, जेवि भेटति शिव आणि षडानन, की वाचस्पति आणि कच निदान, संजीवनी साधिता आलिंगति। मस्तक अवघ्रानून झडकरि, सप्रेम बैसविला अंकावरि, कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरि, दक्षिणांगी बैसविली। तव राजे समस्ताश्चर्य करिति, धन्य वज्रबाहो नृपति, मगपदमागर सुनयया प्रति, भद्रायु भेटवी पितयाते। गगनीन समाये ब्रह्मानंद, ऐसा झाला सकला मोद, मगचारी दिवस सानंद, यथा सांग लग्न घाले। आंदन धिदले अपार, दोन लक्षवाजी अयुत कुंजर, दास दासी भांडार, भरुणी द्रव्य धिदले। सवे घेवुनी कीर्तिमालिनी, पद्मागरा सहित जनक जननी, निज निज नगराते तेच क्षणी, जाती झाली ते धवा। गगन गर्भीन समाये हरिक, ऐसे माता माता पितयांसि झाले सुख, पट्टराणी सुमती देख, केले आधीन सर्वतिचा। मग सकळ शत्रु सोडोन, प्रतिवर्षी करभार नेमून, करुणी आपणा आधीन, जीवदान धिदले तया। भद्रायु ऐसा पुत्र प्राप्त, होय असल्या पुण्य बहुत, जरी जन्म जन्मी ही मनगज ही मनगज मात, पुजिला असेल प्रेम भरे। स्त्री पति व्रता चतुर सुंदर, पुत्र पंडित सभाग्य पवित्र, गुरु सर्वज्ञ उदार थोर, पूर्वदत्त प्राप्त होय। मग त्या भद्रायु वरी छत्र, वज्रबाहुने उभ उभवूनी सत्वर, स्त्री सुमती सहित तप अपार, हिमकेदारी करिता झाला। करिता शिव आराधन, त्रिकाल ज्योतिर्लिंगाचे पूजन, मागे भद्रायु बहुत दीन, राज्य गरिद पृथ्वीचे। शिव कवच भस्म धारण, रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण, धन्य गुरु शिव योगी सुजान, शिष्य भद्रायु धन्यतो। असो भद्रायु नृपनाथ, कीर्तिमालिनी समवेत, चालिला वन विहारार्थ, अवलोकित वन श्रियेते। छाया सघन शीतळ, पाट वाहती जल निर्मळ, तेथे बसता सूर्यमंडळ, वरी कदापि सेना। नारळी केळी पोफळी रातांजण, मलयागर सुवास चंदन, अशोक वृक्ष खरजुरी सघन, आंबे जांभळी खिरणिया। वटपिंपळ कडवे निंब, डाळिंब सेवरी मंदार कदंब, अंजीर औदुंबर बरी भद्रनभ, भेटीत गेले गगनमार्गी। चंपक मोगरे जाई जुई, मालती सेवंती बकुळ ठाई, शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही, वेष्टोनी वरी चालिले। कनकबेली नागवेली परिकर, पोवळवेली नाना लता सुवास कर, द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर, जायफळी डोलती फळभारे। बदके चातक मयूर, कस्तुरी मृगजवादी मारजार, चक्रवाग नकुळ मराळ बरीकर, सरोवर तिरी क्रीडती। असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत, क्रीडत असता अकस्मात एक अपुर वरतले। दूरवरी भद्रायु विलोकीत, तो स्त्री पुरुष येति धावत, ऊर्ध करोनिया हस्त, दीर्घस्वरे बोभाती। पाटी लागला महाव्याघ्र, आक्रोश बोभात विप्र, म्हणे नृपा स्त्री पती व्रता थोर, मागे सुकुमार राहिली। गजबजो निधाविन्नला नृप, शरला मुनी ओढिला चाप, तब तो व्याघ्र काळ रूप, स्त्रिये सिनेत धरूनिया। रायेश रसोडिले बहुत, परी तो न गणी तैसाची जात, बिजु ऐसे शर अद्भूत, अंगी भेदिले तयाचा। गिरिकंदरे ओलांडून, व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन, विप्रराया पुढे येऊन, शोक करी आक्रोशे। आहा ललने तुझ वीण, गृह वाटते महारण्य, रायासी म्हणे ब्राह्मण, धिक क्षत्रिय पण धिक जीणे, तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत, अहा कांत पडले व्याघ्र मुखात, सोडवे मज ह्या पासुनी, तुझही हा का फोडिल्या बहुत, धाव धाव हे जगतीनाथ, धिक तुझी वस्त्रे समस्त्र, खड्ग व्यर्थ गुरुने धिजले, द्वादश सहस्त्र नागांचे बळ, धिग मंद्र अस्त्र जाळ, क्षता पासुनी सोडवी तत्काळ, शरणागता रक्षितोचि क्षत्रिय, धिक आश्रम धिक ग्राम, जेथे नाही सत्समागम, धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम, नाही कीर्तन शिवाचे, धिक संपत्ती धिक संतती, द्विजन रक्षिण भजे उमापती, ते धिक नारी पाप मती, पतिव्रता जे नव्हे, माता पितयांची शृणवीत, धिक पुत्र वाचला व्यर्थ, धिक शिष्य जो गुरु भक्त, नव्हेची मतवादी पै, गुरुची झांकुनी पदवी, आपुला महिमा विशेष मिरवी, धिक पार्थिव जो न सोडवी, संकटी प्राण गेलिया, भद्रायु बोले उद्विग्न, मी तुझ इच्छिले देयीन, करी बुढती उत्तम लग्न, अथवा राज्य दान घे माझे, विभ्रमणे कास या लग्न, स्त्रीहीणास स्त्रीहीणास कास या धन, जन्मंधासी दर्पण, व्यर्थ काय दाबुनी, मुढास कास या उत्तम ग्रंथ, तरुणास संन्यास देने हे अनुचित, जरेने कवळिला अत्यंत, त्याचे लग्न व्यर्थ जैसे, तृषाक्रांतासी पाजिले घृत, घृता तुरासी माळा गंधाक्षत, चिंता तुरा पुढे व्यर्थ, गायन नृत्य कासया, ह्या लागी न लगी तुझे राज्य धन, माझी स्त्री आणोन, राव म्हणे जागीर दिमालिनी घेवोन, दिसली म्या तुझ व्रती, रायाचे सत्व पाहि ब्राह्मण, म्हणे दे गिरदिमालिनी मजदान, माझे तप मेरू पर्वताहून, उंज असे न सरी कधी, मी बापासी भीज नाही जाण, अंगीकारिली तुझे स्त्री रत्न, सागरी ढेकुळ पडले येऊन, तरी सागर काय काय ढवळेल, धुळीने न मळे आकाश, तैसा मी सदा निर्दोष, राव म्हणे हे अपयश, थोर आले मजवरी, माझे बळ गेले तेच क्षणा, व्याघ्रे नेली विप्र ललना, आता स्त्री देवुनी ब्राह्मणा, अग्निकाष्टी भक्षीन मी, विप्रा पुढे संकल्प करूणी, दान धितली कीर्ती मालिनी, विप्रगुप्त झाला तेच क्षणी, राये अग्निचेत विला, ज्वाळा चालिल्या आकाश पंथे, मग स्नान केले नृप नाथे, भस्मचरिचिले सर्वांगाते, रुद्राक्ष धारण पै केले, आठवूनी श्री गुरु चरण, शिव मंद्र शिव ध्यान, प्रदक्षिणा करुणी तीन, अग्निकुंडा भोवत्या, जय जय शंकर उमारंगा, मदनांतका भक्त भव भंगा, विश्वव्यापका आराध्य लिंगा, नेयी वेगी तुझ पाशी, उडी टाको जाता ते वेळी, असंभाव्य चेतला ज्वाला माळी, तव त्या मधून कपाल मौळी, अपर्णे सहित प्रगटला, दशभुज पंच वदन, कर्पूर गौर पंचदश नयन, पंचविंशती तत्वाहून, पंचभूता वेगळा जो, भद्रायुषी हृदयी धरुणी सत्वर, म्हणे सखया इच्छित मागवर, तुझी भक्ती निर्वाण थोर, देखुनी प्रकट झालो मी, भद्रायु बोले सदगदीत, म्हणे विप्रस्त्रियानुनी दे त्वरित, ते ऐकोनी हासिन्नला गज मुखतात, विप्रतो मीच झालो होतो, व्याघ्र मीच होऊन, गेलो भवानी सघेऊन, भक्ती पहावया निर्वाण, दोघेही आम्ही प्रगटलो, तुझीही घे कीर्ती मालिनी, म्हणोनी उभी केली तेच क्षणी, देव सुमने वर्षती गगनी, राव चरणी लागतसे, शिव म्हणे रे गुणवंता, अपेक्षित वर मागे आता, येरु म्हणे वज्र बाहू पीता, सुमती माता महासती, पद्माकर गुणवंत, कैलासी न्याबा स्त्री समवेत, इतु क्यांस ठाव यथार्थ, तुझ समीप देईजे, तुझिया पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ ह्या वरी बोले पयफेन धवल कीर्ति मालिनी तू मागाता ती म्हणे माता सिमंतीनी पिता चित्रांगद पुण्यखानी तुझ समीप राहोत अनुदिनी शूलपानी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतांनी मागीतले ते म्या सर्व दिदले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्तिमालिनी समवेत दहा सहस्र वर्षे पर्यंत भद्रायु राजा राज्य करीत हरिश्चंद्र सारिखे मग द्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेत झाल सन्निध चित्रंगद सिमंतीनी वज्रबाहु सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत स्त्री पुत्रांजमबेत बदमाकर भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार त्यांजी विमान धाडुनी श्री शंकर आपुल्या स्वरूपी मेळविले हे भद्रायु आख्यान परम यशोदायक आयुष्य वर्धन ऐकता लिखिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान तुझे म्हणत ते सर्वताबादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वठाई भद्रायु आख्यान पुण्य आगळे पदरचनाही बिल्वदळे उमावल्लभा वाहती भाव बळे ते तरती संसारी भद्रायु आख्यान कैलास गिरी एका पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडुनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलास नायका भक्त काम गलभद्रम गजांतका नयेसी तर्का निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड अष्टमाध्याय गोढहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।